परी आहाच वाणे तैसे देह धरणे उदासतयाचे परिमळो निघालिया पवना पाठी मागे वोस फूल राहे देठी तैसे आयुष्याचीये मुठी केवळ देह येरा अवष्टंभू तो आघवा तो आरूढोनी मद भावा मजची आतू पांडवा पैठा जाहला।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुदमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळुनी नूपुरे लेववू सुकुमारे पदेतिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळिया आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे ववाळू किंवा सोहम तेजे ववाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊआ लेवू श्री गुरुचरण करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे पंधराव्या अध्यायातल्या या गुरु नमनाच्या ओव्या आपण पादसेवन भक्तीच्या अंतर्गत प्रथम घेतो आहोत। आपण प्रथम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम हे जे भक्तीचे चार प्रकार आहेत ते एकत्र संकल्पनांच्या करता म्हणून दासबोधातून पाहिले. आपलं मूळ प्रकरण असं चाललेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली भक्ती त्याच्या अंतर्गत मुख्यतः ज्ञानेश्वरीमध्ये जी भक्ती भगवद्गीतेच्या अंगाने वर्णन करून सांगितली गेलेली आहे ती आपण प्रथम पाहिलेली होती. याला जवळपास 4 वर्ष झाली. आणि मग नंतर श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम अशा पायरी पायरीनी नवविधा भक्ती जी सुप्रसिद्ध आहे ती ओळींनी जरी भगवद्गीतेमध्ये आलेली नसली तरी देखील एकूण भगवद्गीतेच्या निरूपणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी कशा प्रकारे सांगितलेली आहे ते पाहायला आपण सुरुवात केलं. त्याच्यामध्ये श्रवण कीर्तन विष्णोः स्मरण हे भक्तीचे प्रकार आपण कित्येक काळ पाहत होतो. आणि विष्णोः स्मरण नामस्मरण भक्ती पाहिल्यानंतर आपण पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हे भक्तीचे जे 4 प्रकार ते एकत्रित काय आहेत ते प्रथम पाहिलं. आपण असं पाहिलं की पादसेवन भक्ती पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. मात्र सद्गुरूंच्या पायांची ही सेवा समर्थांनी ध्यानानी चिदाकाशामध्ये सद्गुरु स्वरूपाशी एकरूपता साधून करायची असं मुख्यतः सांगितलं. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात हे पाहिल्यावर पहिल्याच ओवीमध्ये आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपल्या लक्षात येतं. सद्गुरूंचे पाय आपल्या शुद्ध झालेल्या अशा हृदयामध्ये त्यांची प्रतिष्ठापना करावी करू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. पादसेवन भक्ती ही अंतरंग पद्धतीने परमात्म भावाशी सद्गुरूंच्या स्वरूपाशी एकरूपता सांगते. आणि अशा प्रकारची एकरूपता साधल्यानंतर आंतरिक सद्गुरु स्वरूपाची बाह्य पूजा अथवा भगवंतांची बाह्य पूजा अर्चन भक्तीच्या अंगाने देहाला देखील वळण इंद्रियांना देखील पूजेचं वळण विवेकाने आणि ध्यानाने जे अंतरंग साधलं जातं त्या अंतरंगाचं बाह्य प्रगटीकरण स्वाभाविकपणाने होणं आवश्यक आहे. ते रोखता कामा नाहीये थांबवता कामा नाहीये उलट ते नीट चॅनलाइज करून देणं गरजेचं आहे. याकरता बाह्य पूजा देखील सांगितली अर्चन भक्ती या अंगाने. आणि या अर्चन भक्तीच्या बरोबरीने स्वाभाविकच वंदन भक्ती किंवा नमन भक्ती पूजा केल्यानंतर नमस्कार हा स्वाभाविक आहे. आणि नमस्कार केल्यानंतर दास्य स्वाभाविक आहे. म्हणून अर्चन वंदन आणि दास्य या 3 भक्तींचे प्रकार पादसेवनाशी एकत्रित आलेले आहेत. दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं तर दास्य भक्तीच्या ठिकाणी पादसेवन अर्चन आणि वंदन याचा परिपाक एकवटलेला आहे. अशा प्रकारच्या या भक्तीची संकल्पना आपण पाहिली आणि आता ज्ञानेश्वर महाराज या भक्तींविषयी काय म्हणतात हे पाहायला आपण सुरुवात केलेली आहे आजपासून. याच्यामध्ये अर्थातच वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी स्वतंत्रपणाने पादसेवन, स्वतंत्रपणाने अर्चन, स्वतंत्रपणाने वंदन असं ज्ञानेश्वर महाराजांनी कमी ठिकाणी सांगितलेलं आहे. आचार्योपासनम याच्यामध्ये 13व्या अध्यायात सांगितलेलं आहे, दास्य कसं करेन, शरण कसा जाईन, वंदन कसं करेन, बाह्यसेवा कशी करेन, अंतरसेवा कशी करेन, ते आपण पाहणार आहोतच. पण हा धुरेचा असा ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु नमनाचा जो विषय मोठ्या उत्कटतेने विकसित केला त्याच्यातला हा 15व्या अध्यायातल्या गुरु नमनाचा भाग आपण प्रथम पाहणार आहोत. आपण कीर्तन भक्तीच्या अंतर्गत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली सगळी गुरुस्तवनं पाहिलेली आहेत. हे गुरुस्तवन सोडून आपण तेव्हा असं म्हटलेलं होतं की हे जे गुरुस्तवन आहे हे गुरुस्तवन पादसेवन भक्ती जेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतील तेव्हा आपण पाहणार आहोत. पंधरावा अध्याय सांगताना प्रारंभी ज्ञानेश्वर महाराजांनी हे गुरुस्तवन केलेलं आहे आणि या गुरुस्तवनाचा पहिला शब्द लिहिताना ज्ञानेश्वर महाराज आता असा शब्द वापरतात, आता याचा अर्थ काहीतरी गोष्ट झाल्यावर आता असा होतो. हाच शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी सगळी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर सद्गुरूंकडे पसायदान मागताना वापरलेला आहे. आता विश्वात्मके देवे म्हणजे एवढं सगळं सांगितल्यानंतर, निरूपण करून झाल्यानंतर त्या निरूपणाचा भाग आता संपला. आणि सद्गुरूंकडे मागणं सुरू झालं हे सुचवण्यासाठी म्हणून हे निश्चित समजावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाच्या प्रारंभी आता असा शब्द वापरला. त्या आता या शब्दाला फार व्यापक अर्थ आहेच. मोक्षाच्या अलीकडचं काहीही द्यायला तयार नसलेली अशी गीता सांगून झाल्यानंतर असा त्याचा अर्थ आहे. सर्व क्रमयोग 18व्या अध्यायाचा जर संदर्भ पाहिला तर सर्व क्रमयोग सांगून झाल्यानंतर आणि कशा पद्धतीने कशा क्रमाने तो ब्रह्म होतो साधना करणारा पुरुष हे सांगितल्यानंतर आणि ते शरणागतीनी कसं प्राप्त होतं हे सांगितल्यानंतर आणि अर्जुन देखील नष्टो मोहा स्मृती ही लब्ध्वा त्वत्प्रकाशात त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव असं म्हटल्यानंतर तुझ्या प्रसादाने हे मला प्राप्त होईल असं अर्जुनही तुझ्या प्रसादाने माझा मोह गेला असं म्हटल्यानंतर भगवद्गीता जिथं संपते तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी आता असा शब्द वापरून पसायदान मागितलं. झालं भगवद्गीतेचं प्रयोजन त्या ठिकाणी संपूर्ण झालं, मोह नाहीसा झाला, हरवलेली स्मृती आत्म्याची प्राप्त झाली आणि हे सगळं तुझ्या प्रसादाने झालं हे अर्जुनाला समजलं हे महत्वाचं आहे. सर्व प्रकारचे संदेह संपले, आता तू म्हणशील तसं मी करतो. आणि एवढं झाल्यानंतर संजयानी मला व्यासांच्या प्रसादाने ही सगळी भगवद्गीता ऐकायला मिळाली असे उद्गार काढले. संजयाला देखील समजलं की हे प्रसादानीच होतं, सद्गुरूंच्या कृपेनीच होतं, हे संजयानी देखील कबूल केलं. आणि संजय शेवटच्या श्लोकात सांगायला लागला की यत्र योगेश्वरः कृष्णः, ज्या ठिकाणी योग योगेश्वर कृष्ण ज्या बाजूला आहेत, यत्र पार्थो धनुर्धरः, ज्या आणि ज्या बाजूला पार्थ धनुर्धर कर्माचा अधिकारी, भक्तीचा अधिकारी, ज्ञानाचा अधिकारी, शरणागत झालेला योद्धा, कर्तव्य कर्म करण्यामध्ये निपुण असलेला अनहंकारी सद्गुरु शरण असा, तत्र श्री ही विजयाः भूतिः, अशा प्रकारे संजयाने सांगितल्यानंतर आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे, आता हा वाघ यज्ञ पुरा झाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. या ठिकाणी देखील आता हा शब्द आलेला आहे. या ठिकाणचा आता हा शब्द देखील विशिष्ट अर्थ घेऊन आलेला आहे, कारण 15व्या अध्यायाच्या अखेरीला भगवद्गीता संपते असं कित्येक जाणकारांचं देखील मत आहे. खरी भगवद्गीता सांगून 15व्या अध्यायाच्या अखेरीला संपली, कारण 15व्या अध्यायामध्ये खरोखरच एखादा विषय संपताना जो वापरला जातो तसा इति हा शब्द आला. इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्तम मया नघ असं भगवंत म्हणाले. अशा प्रकारे कन्क्ल्यूड करताना जेव्हा भाषा वापरली जाते ती भाषा भगवंतांनी एखाद्या गोष्टीचा समारोप करताना, सारांश सांगताना, शेवट करताना, तशा प्रकारे 15व्या अध्यायाच्या शेवटी हे सगळं शास्त्र मी सांगितलं अशा प्रकारे भगवंत स्पष्टपणाने अर्जुनाला म्हणतात. इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्तम मया नघ एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. या ठिकाणी भगवद्गीता एका परीने संपते. पुढचे जे अध्याय आहेत ते अध्याय हे दैवी आणि आसुरी संपत्ती लक्षणं काय आहेत हे सांगणारे, आणि अर्थातच दैवी संपत्ती अंगी बाणवावे याकरता प्रयत्न करावा असं सांगणारा 16वा अध्याय, आणि गुणत्रय यज्ञ दान तप या गोष्टी, स्वाध्याय या गोष्टी, सत्व रज आणि तम यांनी प्रभावित झाल्यानंतर कशा रीतीने घडतात, अर्थात सत्वाने प्रभावित झाल्यानंतर यज्ञ कसा घडेल, दान कसं घडेल, तप कसं घडेल, स्वाध्याय कसं घडेल, आणि म्हणून सत्वानी प्रभारित होऊन सत्वगुण अंगी बाणवून यज्ञ दान तप याचं आचरण करायला पाहिजे. ओम तत्सत इति निर्देशः 17व्या अध्यायाच्या शेवटी आलेला अत्यंत महत्वाचा श्लोक. ओम तत्सत या शब्दाचा विनियोग करण्यासाठी सत्वगुणांनी मंडित पाहिजे तर तो विनियोग करता येईल असं भगवंतांनी सांगितलं. आणि त्याच्यातला थोडा राहिलेला भाग बाह्य क्रिया सांगितल्या, पण अंतर्यामीचा भाग म्हणजे कर्त्याची सत्व रज तम यांनी प्रभावित झालेला कर्ता कसा असतो, त्याचं कर्म कसं असतं, त्याचं सुख कसं असतं, त्याचा निश्चय कसा असतो, हा सांगायचा राहिलेला भाग 18व्या अध्यायात सांगितला, आणि त्याच्यानंतर कर्मयोग सांगितला. अशा प्रकारे थोडासा उरलेला राहिलेला भाग, आणि याचाही निर्देश आधी आलेला होता, दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया, महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः, मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः, राक्षसीम आसुरीम चैव
दैवी प्रकृती असा उल्लेख भगवंत करत होते आणि आसुरी राक्षसी प्रकृती असा उल्लेख करत होते, पण त्यांची लक्षणं त्या ओघात सांगायची राहिलेली होती, म्हणून 16वा अध्याय आला आणि 17वा अध्याय देखील त्याच करता आला. 7व्या अध्यायात मागच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञानासह सांगतो असं सांगताना या विज्ञानाचं लक्षण तिथं जरी सांगितलं तरी सत्व रज आणि तम या त्रिविध गोष्टीमुळं कर्मामध्ये फरक पडतो. जर सत्वभाव असेल तर आहारासारखं कर्मच वेगळ्या प्रकाराने परिणाम करतं, तर रजोभाव असेल तर रज आहार असेल तर वेगळा परिणाम करतं, हे सांगायचं राहिलेलं होतं. ते 17व्या अध्यायात सांगितलं आणि 18व्या अध्यायात पूरं केलं, म्हणून हे परिशिष्ट अशा पद्धतीचे आलेले अध्याय समजले जातात. आणि 18वा अध्याय हा कळसाध्याय आहे, सगळं एकत्रित करून तिथं परत एकदा तत्वज्ञान सांगितलं. पण 15व्या अध्यायाच्या अखेरीला भगवद्गीता म्हणून संपली असं जाणकारांचं मत आहे. तर या अध्यायाच्या ठिकाणी भगवद्गीता जिथं संपते तिथं भगवंतांनी इति गुह्यतमम शास्त्रम असे शब्द वापरले. या अध्यायाच्या सुरुवातीला गुरुस्तवन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी आता हा शब्द वापरला. सगळं ज्ञान सांगून झाल्यानंतर, सगळा उपदेश झाल्यानंतर या अध्यायामध्ये 15व्या अध्यायामध्ये उत्तम पुरुषाचं लक्षण भगवंतांनी सांगितलं. क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष विद्यमान असताना उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदारता, ज्याला आत्मबोध झालेला आहे तो उत्तम पुरुष अजून एका वेगळ्या प्रकारचा असतो. आणि त्या उत्तम पुरुषाची एक स्तुती या अध्यायामध्ये भगवंतांनी केली. ते कसं प्राप्त करायचं ते ठिकाण हे देखील या अध्यायामध्ये सांगितलं. तिथपर्यंतच्या झालेल्या भागाला धरून भगवंतान ज्ञानेश्वर महाराजांनी आता हा शब्द वापरलेला आहे. आता या शब्दामध्ये दुसऱ्या अध्यायात केलेला उपदेश येतो. आत्मविषयक उपदेश झाल्यानंतर असा त्याचा अर्थ आहे. तो लक्षात घेतल्यानंतर न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. आणि तो आत्मा, ते आत्मस्वरूप जे जाणतात तर ते शोक करत नाहीत देहाच्या जाण्याने, हे लक्षात घे असं सांगितलं. तसंच जे आत्मस्वरूप जाणून आहेत तर ते कर्मफळात अडकत नाहीत, कर्मफळाकरता कर्म करत नाहीत. कर्माचा अधिकार आहे आपला हे समजतात, कारण इंद्रिय आहेत त्यांच्यापाशी. फलहेतूनी कर्म करायला ते कधीही प्रवृत्त होत नाहीत जे आत्मज्ञान जाणतात ते. आणि कर्म मुळीच न करण्याकडे देखील त्यांनी काही विशेष साधेल असं त्यांना वाटत नाही, त्याच्याकडे त्यांची रुची नसते कर्म टाकून देण्यामध्ये. अशा प्रकारचा उपदेश करून स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितली. एवढं सगळं झाल्यानंतर आता असा याचा अर्थ आहे. तिसऱ्या अध्यायात जो कर्मयोग सांगितला, यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभते अर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्तः सविशिष्यते. आता एवढं झाल्यानंतर, एवढं समजल्यानंतर मयी सर्वाणि कर्माणि सन्यस्य, सर्व कर्म मला अर्पण करून करावीत परमात्म्याला. ज्याच्या सत्तेवर ती घडतात त्याला जाणलं म्हणजे आपोआप अर्पण होतात. अर्पण करण्यासाठी कुठं जायला लागत नाही, त्याच्या सत्तेवर कर्म घडतात. आपली जी कर्म आहेत ती कर्म इंद्रिय करतात असं वाटतं. हा हात इथून उचलायचा जरी म्हटलं तरी अशक्य आहे. आज तो बसलेला आहे सत्तारूप, त्याच्या सत्तेवर सर्व कर्म घडतात. आणि व्यापक जगडव्याळ चक्र देखील जी कर्म मी करत नाही ती कर्म देखील या जगात चाललेलीच आहेत ना, त्याला सत्ता कोणाची? मी एकटा आहे की काय इथं? माझ्या एकट्याचंच कर्तृत्व जगात आहे की काय? ही सगळी कर्म परमात्म्याच्या सत्तेनी चालतात हे समजून घेतलं म्हणजे आपला कर्म करण्याचा अहंकार गळून पडतो आणि ती सहज समर्पण होतात. या भावानी मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य असा शब्द वापरलेला आहे. अध्यात्म चेतसा, आत परमात्म भावामध्ये अत्यंतिक स्थिर झालेला, फळाशा ज्यांनी सोडून दिलेली आहे असा, निराशी ही फळाशेकरता कर्म न करणारा, निर्ममो भूत्वा आणि ममत्व देखील ज्यांनी सोडून दिलेलं आहे असा, विगत ज्वरहून कर्तव्य कर्म करतो आहे आता एवढं झाल्यानंतर, मग हृदय हे आपुले चौफाळून या भले. कर्मणी अकर्मय पश्येत, अकर्मणीच कर्मय, आपली सगळी कर्म घडत असताना त्या कर्मांमध्ये जो आपली अकर्म आत्मदशा नैष्कर्म्य आत्मबोध कायम टिकून असतो, मी मुळीच कर्म करत नाही अशा बोधावर जो असतो, आणि मी केवळ स्वरूपात निमग्न आहे त्या स्वरूपाच्या सत्तेनीच जगतातली सगळी कर्म चाललेली आहेत, म्हणून प्रत्यक्ष न करता देखील मीच सगळी कर्म करतो, अकर्मणीच कर्मयः, वस्तुतः मी काहीही करत नसताना माझ्या सत्तेवर सगळ्या जगतात कर्म चाललेली आहेत असं जो समजतो, आणि द्रव्य यज्ञास तपो यज्ञः ज्ञान यज्ञः तथा च अपरे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च चौथाच अध्याय. एवढं सगळं समजल्यानंतर सगळ्या प्रकारचे यज्ञ स्वाध्याय ज्ञान यज्ञ देखील, आणि त्या यज्ञानी परमात्म्यापर्यंत जाण्याची कला संपादन केल्यानंतर आता हृदय हे आपुले चौफाळून या भले. आणि संन्यासी आणि कर्मयोगी हे एकच आहेत. ज्याला संन्यासी असं म्हटलं जातं त्यालाच योगी असं म्हटलं जातं. संकल्पाचा त्याग केल्याशिवाय योग देखील घडत नाही आणि संन्यास देखील घडत नाही अशी तेजस्वी शिकवण समजल्यानंतर, जीवनमुक्त झाल्यानंतर आता आणि एवढं सगळं करत असताना, एवढं सगळं लक्षात घेत असताना, कर्माचं तत्वज्ञान समजल्यानंतर प्रत्यक्ष आत्मप्रचिती आल्याखेरीज सगळं व्यर्थ आहे हे ज्याला समजलं, म्हणून बाहेरचे जे स्पर्श आहेत विषयांचे, इंद्रियांना होणारे, ते बाहेरच सोडून स्पर्शान कृत्वा बहिहि बाह्यांश चक्षुहुच एव अंतरे भ्रुवो, या ठिकाणी डोळे लावून दृष्टी लावून प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यतेंद्रिय मनोबुद्धिः मुनिहि मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधः यः सदा मुक्त एव सः. जो ध्यानाला बसतो, यत इंद्रिय मनो बुद्धिः, मन बुद्धी इंद्रिय जो आवरतो आणि मोक्षपरायण होऊन बसतो, सर्व इच्छा ज्याच्या गेलेल्या आहेत असा, तसंच भय आणि क्रोध देखील ज्याचा गेलेला आहे असा, काम भय आणि क्रोध, असा परमात्म्याला प्राप्त होतो हे समजल्यानंतर आता याचा अर्थ, आणि तेच सांगणारा सहावा अध्याय आहे, काही वेगळं नाही. सातवा अध्याय हीच गोष्ट ज्ञान राखून विज्ञानासंबंधी म्हणजे जगतासंबंधीचं देखील सगळं विवरण सातवा अध्याय करतो. या सातव्या अध्यायाचीच किरण पंधराव्या अध्यायात देखील आहेत, चौदाव्या अध्यायात देखील आहेत, तेराव्या अध्यायात देखील आहेत. विज्ञान हा विषय पुढे अठराव्या अध्यायापर्यंत चालू राहिला, पण सातव्या अध्यायात आलेले महत्वाचे श्लोक पाहिले तर दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंतिते। ही दैवी माया आहे खरी, पण जो मला शरण येतो तो मात्र मायेतून उद्धरून जातो हे समजल्यानंतर आता हृदय हे आपुले आणि मृत्यू समयी कशा प्रकारचा बोध ठेवायचा आहे ज्याला समजलं यदक्षरम वेदविदो वदंती विशंती यद यतयो वीतरागाहा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे। ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन। अशा प्रकारे इत्येकाक्षर ब्रह्म याची जो नित्य अनुभूती घेतो आणि नित्य अनुभूती घेत असताना जो देह टाकतो, रोज साधना करतो, मग कधी देह पडेल, रोज कधी मृत्यू येऊ शकेल या भावानी हे ज्याला समजलं आणि जो नियमित साधना करतो असा अधिभूत अधिदैव अधियज्ञ आत्मा ज्याला समजलेला आहे असा, आणि नववा अध्याय अनन्याश चिंतयंतो माम ये जनाहा परियुपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम। अनन्य झालेला सततं कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्य युक्ता उपासते। नेहमी युक्त राहणारा हे ज्याला समजलंय असा, जो सर्व विश्वामध्ये जाणतो की गंगा परमात्मा आहे, हिमालय परमात्मा आहे, गाय परमात्मा आहे, अशा प्रकारे ठळक ठळक रीतीने जाणतो आणि हे जाणल्यानंतर सूक्ष्माती सूक्ष्म कण तिथपासून ते जगडव्याळ सर्व विश्व अनंत कोटी ब्रह्मांड परमात्माच झालेला आहे हे जाणतो, व्यक्त आणि अव्यक्त उपासक जाणतो, अव्यक्त उपासना समजतो, व्यक्त उपासना समजतो, आपल्यासाठी व्यक्त उपासना उचित आहे असं समजून सर्व कर्म मला अर्पण करून करतो, मीच प्राप्त करण्याचा हेतू ठेवतो, अनन्य योगानी माझं ध्यान करतो आणि वर श्रद्धा प्रेमपूर्वक उपासना करतो, त्यांचा मी उद्धार करतो असं भगवंत म्हणतात। असं सांगितल्यानंतर या ठिकाणी उपासना कांड भगवद्गीतेतलं संपलं आणि अद्वेष्टा सर्व भूतानाम या श्लोकापासून ज्ञानकांड सुरू झालं। भक्त लक्षण आणि ज्ञान लक्षण ही एकत्रच भगवंतांनी सांगायला सुरुवात केली आणि मग फार फार उत्तम असा तेरावा अध्याय आला। या तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानी ज्ञानाचं लक्षण सांगताना भगवंतांनी सरळ ते ज्ञान अंतरी मुरवलेल्या ज्ञानी पुरुषाचीच लक्षणं सांगून टाकली, कारण ज्ञानाचं कोणतंही लक्षण सांगता येत नसल्यामुळं जो नम्रता धारण करू नये त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे म्हणून अमानित्व। अशा प्रकारे ज्ञान लक्षणं सांगितली, अज्ञानाची लक्षणं सांगितली आणि ज्ञेय काय आहे ते सांगितलं। भगवद्गीतेतला अत्यंत महत्वाचा असा विषय ज्ञेयाबद्दल सांगणारा असा भगवंतांनी वर्णन करून सांगितला, ज्ञेयम यत तत् प्रवक्षामी, जे ज्ञेय आहे ते मी तुला सांगतो। त्या ज्ञेयाची महती सांगताना भगवंत असं म्हणतात की ते ज्ञेय जर जाणलं गेलं तर अमृतत्व प्राप्त होतं, आपण मर्त्य हा भाव नाहीसा होतो, यज ज्ञात्वा अमृतम अश्नुते। हे हे ज्ञेय सर्वांच्या पलीकडचं आहे, अनादि आहे, त्याचा कधीही आदि झाला नाही, आरंभ रहित असं ते आहे। अनादिमत परम ब्रह्म, आणि ते आपल्याला ज्ञात असलेल्या सगळ्या गोष्टींच्याही आधीच पलीकडचं असं आहे, आणि त्याला सत या स्वरूपाने किंवा असत या स्वरूपाने दोन्ही स्वरूपाने जाणलं जात नाही। न सत तत् न असत उच्यते, त्याला सत नाही म्हणतात, कारण असताच्या सापेक्ष सत हा शब्द आहे, ते नित्य सत स्वरूप आहे असं त्या ज्ञेयाविषयी सांगितलं। हे ज्ञेय ध्यानादी अंतरंग साधनांनी साधण्याची वस्तू आहे, कारण सहावा अध्याय पाचवा अध्याय होऊन गेलेला आहे। अमानित्व अदंभित्व अशा ज्ञानाच्या बाह्य स्वभावानी सहज प्रगट होणारी ही ज्ञेय वस्तू आहे। या अध्यायाच्या तेराव्या अध्यायाच्या सुरुवातीला जे क्षेत्रज्ञ असा शब्द भगवंतांनी उच्चारला, त्या क्षेत्रज्ञाचं परिशुद्ध रूप म्हणजे ज्ञेय आहे। एरवी क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्राच्या अंतर्यामी असणारा जीव, पण या क्षेत्रज्ञाचंच परिशुद्ध रूप म्हणजे हे ज्ञेय आहे, एवढी या ज्ञेयाची महती आहे। म्हणून या ज्ञेयाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी फार लखलखीत वर्णन केलं, तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तुते म्हणजे परमात्म्याला, वस्तू म्हणजे परमात्मा, येण्याची कारणे जे ज्ञाने वाचूनी कवणे उपाये न ये, आणि जाणतलिया वरवते काहीच करणे नाही जेथे, जाणणेची तन्मयाते आणि जयाचे। हे ज्ञेय जाणल्यानंतर मग काय, असं असतं ना की आम्ही दहावी झालो मग काय, मग बारावी मग काय, सो व्हॉट, आम्ही झालो इंजिनियर झालो पुढं काय, डॉक्टर झालो पुढं काय, चार्टर्ड अकाउंटंट झालो पुढं काय, कंपनी सेक्रेटरी झालो पुढं काय, म्हणून काय झालं, हे झाल्यावर काय, तसं हे ज्ञेय आम्ही जाणलं मग काय झालं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आणि जाणतलिया वरवते काहीची करणे नाही येथे, इथं सगळं करणं थांबून जातं असं म्हणतात। आता याच्या पुढं काही नाही, हे जाणल्यानंतर आता काही करायचं नाही, काहीची करणे नाही येथे जेथे, जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे, याचं जाणणं हे त्याच्याशी एकरूपता घडवतं, त्या ज्ञेयाशी वस्तूशी परमात्म्याशी परब्रह्माशी। म्हणजे परमात्मा जसा अक्षर तसा जाणणारा अक्षर भावामध्ये येतो, परमात्मा जसा अविनाशी तसं जाणणारा मी अविनाशी या भावात येतो, हे याचं वैशिष्ट्य आहे। जाणणारा वेगळा राहत नाही त्या ज्ञानापेक्षा, म्हणून बाहेरच्या ज्ञानापेक्षा हे ज्ञान वेगळं आहे, हे ज्ञेय देखील वेगळं आहे। जे जाणतलियासाठी संसार काढून या काठी जिरो निजाईजे पोटी नित्यानंदाच्या, हे जाणल्यानंतर संसार बाजूला सारून नित्य आनंदाच्या पोटी जिरून जायचं असतं, ते ज्ञेय गायसे आदि जया नसे परब्रह्म आपैसे नाम जया। जे नाही म्हणो जाईजे, कोणी म्हणाल की काहीतरी कवी कल्पनेत बोलताय, हे मुळीच नाहीये। तर ज्ञानेश्वर असं म्हणतात की विश्वाकार या ज्ञेयामुळेच दिसतो, तो परमात्माच विश्वाच्या रूपाने आकाराला आलेला आहे। जे नाही म्हणो जाईजे हे नाहीये असं काही असं म्हटलं तर विश्व त्याच्यामुळेच दिसतंय. आणि विश्वची ऐसे म्हणीजे, मग म्हणून विश्वाला कवटाळायचं का? तरी ते माया, तर विश्व नाही. विश्व म्हणून जर तुम्ही ते ज्ञेय आहे अशा बोधाने त्याच्याकडे पाहायला गेलात, म्हणजे घर आहे मला म्हणजे झालं, ज्ञेय मिळालं मला, माझा झाला 2 बेडरूम किचन हॉल असा फ्लॅट झाला, ज्ञेय प्राप्त झालं. नाही, विश्वाकारांनी पाहायचं झालं तर ती माया आहे. नोकरी लागली झालं का? नाही झालं, ती माया आहे. आणि जगात कितीही भरभराट झाली तरी देखील विश्वाकारांनी पाहायला गेलं तर ती माया आहे. आणि ते नाहीये असं म्हटलं तर विश्वाच्या अंगाने ते ज्ञेयच नटून राहिलेलं आहे, कारण त्याच्या खेरीज इथं दुसरं काही नाहीच आहे. जे नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखीजे, आणि विश्वची ऐसी म्हणे ऐसे म्हणीजे, तरी हे माया रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती, तरी कोणे कैसे आधी म्हणावे पा. आणि साचची जरी नाही, ज्याला रूप नाही वर्ण नाही व्यक्ती नाही दृश्य नाही द्रष्टा नाही, तिथं काहीच नाही, मग ते आहे असं म्हणायचं कसं काय? तरी कोणे कैसे आधी म्हणावे पा. मग कोणी जर म्हटलं हे आहे असं आम्ही कसं काय समजायचं? मग नाही असं समजा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही असं जर समजलात आणि साचची जरी नाही, तरी महदादी कोणे ठाई स्फुरत कैसे काही तेणे विणा असे. महदादी सगळं जगत काय त्याच्याशिवाय स्फुरत की काय? त्याला नाही म्हणू कसे शकता तुम्ही? म्हणून आथी नाथी म्हणून ते आहे ते नाहीये. हे बोली जे देखोनी मुकी जाहली, ज्याला पाहिलं की वाणी परत फिरते, वाणी नाही वर्णन करू शकत. विचारेसी मोडली वाट जाया, आणि विचाराची वाट देखील ज्या ठिकाणी मोडून जाते ज्याचं चिंतन नाही करतायत. यतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह, अशा प्रकारचं फार विलक्षण असं वर्णन त्या ज्ञेयाचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, भगवंतांनी सांगितलं. ते झाल्यानंतर आता हा शब्द आलेला आहे, सर्वतः पाणीपादन तत्. सर्वत्र असणारे हात आणि पाय आहेत ते त्या ज्ञेयाचे आहेत, लक्षात घ्या. जिथं जिथं पाय आणि हात म्हणून दिसतायत ते सगळे त्याचे आहेत, त्या ज्ञेयाला फुटलेले हात आणि पाय आहेत. सर्वतः पाणीपादन तत् सर्वतोक्षी, सर्व डोळे त्याचे आहेत. एवढ्या डोळ्यांनी माझ्याकडे कोण पाहतोय? ते ध्येय पाहते. तुम्हाला वाटत असेल तुम्ही पाहता तर तुमच्या अंतर्यामी ते ध्येय आहे, ते ध्येय पाहत आहे. सर्व डोळ्यांनी पाहणारा तो आहे, सर्व हातांनी काम करणारा तो आहे, सर्व पायांनी चालणारा तो आहे, आणि सर्व डोकी त्याची आहे. सर्व तोक्षी शिरो मुखम, आणि ज्याच्या आत अन्न चाललेलं आहे ते मुख देखील सर्वत्र त्या ध्येयाच आहे, तो भक्षण करतो आहे. आपल्याला वाटत असेल आपण भक्षण करतो, असं विलक्षण असं त्या ध्येयाबद्दल सांगितलं. सर्वत्र श्रुती मन लोके, सर्वत्र कान ऐकताय, त्या कानांच्या अंगाने ते ज्ञेय आहे. सर्व मावृत्य तिष्ठती, अशा प्रकारे सर्वांना त्यांनी आवरण घातलंय आणि सुखाने राहिलाय. अत्यतिष्ठ दशांगुलम, त्याच्यानी वर 10 अंगुलम सर्वांना व्यापून वर उडलेला आहे. अशा प्रकारे हे सगळं जर घ्यायचं झालं तर वेळ कमी पडेल आपल्याला. पण अशा प्रकारचं जे हे ज्ञेय आहे, ज्योतिषामी तत् ज्योतिषी तमसहा परमुच्यते, ज्योतिषची ज्योती अग्निच दीपन तोच आहे. तमसाच्या अज्ञानाच्या अंधकाराचा तो पलीकडचाच आहे, नेहमीच पलीकडचा आहे. अशा प्रकारे त्या ज्ञेयाविषयी
सांगितलं गेलं ते देखील या सगळे दृश्य द्रष्टा हे आधुरे एक वाटक आलेले सामर्थ्य मग ते जे होय ज्ञान ज्ञाता ज्ञान ज्ञाने गवीचे स्थान तेही तेज असं एवढं विलक्षण वर्णन आल्यानंतर मग 14वा अध्याय आहे आणि याही अध्यायाच्या शेवटी परत ते ज्ञेय कसं प्राप्त करायचं याचं साधना भगवंतांनी सांगितली ध्यानेन आत्मनी पश्यन्ति ते ध्यानाने प्राप्त होत केचित आत्मान महात्मना अन्ये तु सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये तु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते ते ऐकून देखील त्यांनी ते ज्ञान अधिक झालेलं आहे त्यांना अशा प्राप्त पुरुषांकडून श्रवण करून देखील अन्य तू एवं अजानंता श्रुत्वा अन्येभ्यः जे ज्यांना हे ज्ञेय कळत नाही माहीत नाही त्यांना ध्यान माहीत नाही येत नाही सांख्य ज्यांना येत नाही माहीत नाही कसा विचार चालवायचा कळत नाही कर्मयोगामध्ये जे अनभिज्ञ आहे कर्म करतात पण कर्मयोगामध्ये पारंगतता येत नाही त्यांना देखील उपाय आहे आम्ही येतू एवम अजानता ध्यान सांख्य कर्म ज्यांना येत नाही कळत नाही आचरताना अडचण येते श्रुत्वा आम्ही हा उपास होते ते दुसऱ्यांकडून ऐकून उपासना करून हे ज्ञेय प्राप्त करू शकतात अशा प्रकारे समजल्यानंतर आता आणि 14व्या अध्यायामध्ये सत्व रज आणि तम यांनी सर्व प्रकारची सृष्टी कशी प्रभावित झालेली आहे चर आणि अचर सृष्टीवर तीन गुणांचे कसे परिणाम झालेले आहेत हे सांगितल्यानंतर होण्याची आवश्यकता भगवंतांनी व्यक्त केली सत्वगुणी राहून गुणातीत होण आणि 14व्या अध्यायाचा पुन्हा 18व्या अध्यायाशी असा संबंध जातो इथं सत्वाचं कौतुक केलं मात्र सत्वगुण वाढल्याखेरीज विज्ञान करत नाही हा भाव 18व्या अध्यायात सांगितला गेला पण 14व्या अध्यायामध्ये गुणातीत होणं गरजेचं आहे गुणांच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे हे मुख्यतः भगवंतांनी सांगितलं आणि गुणातीत होण्यासाठी म्हणून प्रकाश प्रवृत्ती मोह म्हणजे सत्वाचं वैशिष्ट्य प्रकाश ज्ञान प्रवृत्ती रजगुणाचं वैशिष्ट्य आणि मोह तमोगुणांचं वैशिष्ट्य याचा प्रभाव असताना न द्वेषी संप्रवृत्ता यांचा प्रभाव चालू असताना देखील तो त्यांना द्वेष करत नाही न निवृत्तानी कांक्षती आणि हे निघून गेले तरी देखील त्यांची आकांक्षा करत नाही काय करायचं माझी कर्मप्रवृत्तीच गेली असं जो म्हणत नाही आणि जो द्वंद्व साम्य राहतो मानापमान योग तुल्या तुल्या मित्रारी पक्ष योग अशा प्रकारे मान अपमान शत्रू मित्र सर्व बाबतीमध्ये सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकांचना मातीचं ढेकूळ आणि सोनं अशा सर्व बाबतीत जी जी द्वंद्व आहेत त्या द्वंद्वांच्या पेक्षा मी वेगळा आहे स्वरूपत हे जो समजून घेतो तो गुणातीत होतो आणि एवढं समजून घेतल्यानंतर जो तो व्यभिचारी भक्तियोगेन सेवते आणि भक्तियोग म्हटलं की त्याच्यामध्ये शांत विचार ज्ञान विचार आहे कर्म आहे ध्यान आहे आणि श्रद्धा प्रेमपूर्वक उपासना आहे सर्व भूतमात्रांची प्राणी मात्रांची सेवा आहे याला भक्ती असं म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये माझ्या ठिकाणी अव्यभिचारी राहून तो भक्तियोगाने माझी माझं पूजन करतो सेवा करतो तर गुणान समजित घ्यायचा ब्रह्मभूयाय कल्पते असं सांगितलं आणि मग भगवंतांनी जी पुढी मारली ती त्यांच्या कथनामध्ये भल्या भल्यांना अचंबित करणाऱ्याचा एक श्लोक भगवद्गीतेमध्ये आला ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतस्य च म्हणजे ब्रह्मभूत होण्यासाठी तो योग्य होतो असं सांगितल्यानंतर ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्मभावाला तो जाण्यासाठी योग्य होतो. अरु व्यभिचारी भक्तीने जो भजणारा असतो तो गुणांना ओलांडतो आणि ब्रह्म होण्यासाठी योग्य होतो असं सांगितल्यानंतर भगवंत असं म्हणतात की ब्रह्माची प्रतिष्ठा अधिष्ठान ही आहे. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा जे निर्गुण निराकार अव्यय अक्षर सच्चिदानंद असं ब्रह्म आहे ते ब्रह्म माझ्यामुळे आहे असं श्रीकृष्ण भगवद्गीतेचा महान प्रवक्ता देहधारी अर्जुनाला उपदेश करणारा छातीवर हात ठेवून सांगतो की या ब्रह्माची प्रतिष्ठा माझ्यामुळे आहे. इतकी उंची तत्वज्ञानाने गाठली असं म्हणायला जी छाती लागते अमृत अव्यय नित्य धर्म स्वरूप अव्यभिचार्य नित्य सुखरूप अशा परमात्म्याचं अधिष्ठान ही आहे असं भगवंत म्हणाले. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर निरूपण करताना असं म्हणलं की आता काय करू शकत आता ब्रह्म या नावा अभिप्राय मी बांधव ब्रह्म या नावाचा अभिप्राय मी आहे असं ते म्हणतात. त्याला गुलाबराव म्हणून अनध्यस्त विवर्त असं म्हणतात. उघड परब्रह्म मी जी बोलित आहे आधवा शब्दी पै मंडळ आणि चंद्रमा दोघी नभती सुवर्मा दोन वेगळे नाही. चंद्र आणि चंद्राचं मंडळ त्याच्या भोवती झालेलं एकमेकांपासून वेगळं नाही. पैसा मद आणि ब्रह्मा भेदू नाही असं स्वतः भगवंत अक्षमाला सांगतात. आणि इतक्या निरूपणाचा या आता या शब्दाशी असा संबंध आहे की या निरूपणावरून श्रीकृष्ण तो अर्जुनाचा अर्जुनाचे सद्गुरु म्हणून उपदेश करत होते असे श्रीकृष्ण आपण ब्रह्माची प्रतिष्ठा आहोत असं अर्जुनाला सांगतात. म्हणजे सद्गुरु हे ब्रह्माची प्रतिष्ठा आहे हे इथं सिद्ध झालं. तेव्हा श्रीकृष्ण सांगतायत परमात्मा सांगतोय की देहानी असणारा मी ब्रह्माची प्रतिष्ठा आहे. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हृदय हे आपुले तौफाळुनिया आपले परी बैठवून पावले श्री गुरुजी आता आपलं हृदय शुद्ध करावं आणि ब्रह्माची प्रतिष्ठा असणारे जे सद्गुरु आहेत त्यांचे चरण कमल आपल्या हृदयाच्या ठिकाणी सुस्थिर करावे ठेवावे. मॅरेथॉन मला बोलायला पण हे दोन भागात सांगून चाललं नसतं समजे का भगवंत म्हणतायत ध्यानाने समस्त कळले आधीच सांगितलेलं आहे. पण सद्गुरूंची पूजा या समारोपाच्या अध्याय 15व्या अध्याय जिथे इति गुरुया समम शास्त्र असं म्हणून भगवद्गीता सांगितली त्या अध्यायाचा प्रारंभी गुरुस्तवन करताना ज्ञानेश्वर महाराज आता हृदय हे आपले तोफारुनिया भले वरी पैसो पावले श्री गुरुंची एवढं सगळं झाल्यानंतर या अध्यायामध्ये काही आपलं सहज या अध्यायात हे सांगू गुरुंबद्दल त्या अध्यायात ते सांगू आपल्याला जे सांगायचं की कुठेतरी काहीतरी सांगायचंच आहे अशा प्रकारे निरूपण आलेली नाहीये. तर या ठिकाणी हा बोध समजला ना जो भगवंतांनी सांगितला की ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अमृतस्य व्ययस्य अशा प्रकारे ते आपल्या मुखाने सांगतात की ब्रह्माची प्रतिष्ठा मी आहे. सद्गुरु सद्गुरु तत्व एक ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरु निवृत्तीनाथ तर असं त्यांचे चरण आपल्या हृदयामध्ये ते शुद्ध करून ठेवण्याखेरीज जत्यंतर काहीच नाही ना. आता हाच एक उपाय आहे असं ज्ञानेश्वर महाराज समजून म्हणताय की आता हृदय हे आपुले चौपाळून आपले बरी बरी करून पाहुले श्री गुरुजी. फार सुंदर आहे. पण या श्लोकाला या आता शब्दाला मोठी परंपरा आहे. ही परंपरा प्रथम जर समजली सर्व पुढचं सगळं काय हे न सांगता जरी याच्यावर निरूपण केलं तरी किती गोड आहे. पण हे जर समजून आपण पुढचं निरूपण त्याच्यावर विचार केला तर केवढा मोठा व्यापक आणि उत्तम असा संदर्भ आता या आता या शब्दाचा कळल्यामुळे त्या गुरु नमनाच्या ओळ्यामध्ये देखील ज्ञानेश्वर महाराजांनी आपला जो जीव ओढला तर तो आपल्या देखील थोडा बघू करेल. आपण यथाक्रम गुरु स्तवन पाहणार आहोत. पुढच्या वेळेला आपण हृदय हे आपले सौभाग्य आपले श्री गुरुजी हे काय आहे